नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारत रशिया संबंध येत्या काळात अधिक दृढ होतील, पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त. वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शाह याला शहापूरमधून अटक. बीड जिल्ह्यातल्या 5 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आणि कचऱ्याच्या योग्य वर्गीकरणासाठी जालना तसंच हिंगोली जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम. आता सविस्तर बातम्या. भारत रशिया संबंध येत्या काळात अधिक दृढ होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आपल्या रशिया दौऱ्यात आज मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा विश्वास व्यक्त केला. दहशतवाद, कोविड आपत्ती, इंधन समस्या आदी मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान मॉस्को इथं भारतीय नागरिकांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था करण्याच्या उद्दिष्टाचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. भारतीय नागरिकांचं रशियाच्या प्रगतीत योगदान असल्याचं त्यांनी नमूद केलं. वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शाह याला शहापूरमधून अटक करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा असलेल्या मिहीरने शनिवारी रात्री मद्यप्राशन करून वाहन चालवत असताना वरळी परिसरात नाखवा दाम्पत्याला धडक दिली. त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून मिहीर फरार होता. त्याला पोलिसांनी आज शहापूर इथून अटक केली. मिहीरची आई तसंच बहीण यांना देखील ताब्यात घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान मिहीरला ताब्यात घ्यायला 60 तासांचा कालावधी का लागला असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना मिहीरवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे यांनी केली. राज्यात बनावट पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणि कारवाईसाठी स्वतंत्र कायदा आणण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. याबाबतचा प्रश्न सुनील राणे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सामंत यांनी या कायद्यात दर नियंत्रण, कनेक्शन सेंटर नोंदणी तसंच फौजदारी कारवाईची देखील तरतूद असेल अशी माहिती दिली. कायदा अस्तित्वात येईपर्यंत राज्यभर जिल्हावार पथकं तयार करून पॅथॉलॉजी लॅबची तपासणी केली जाईल तसंच कायदा आणण्यासाठी वेळ लागत असेल तर सध्याच्या नर्सिंग कायद्यात सुधारणा करून कारवाई केली जाईल अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या फक्त मुलींचेच नाही तर मुलांचेही 100% शुल्क सरकारकडून भरण्याबाबतचा शासन निर्णय 7 ऑक्टोबर 2017 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. दरम्यान व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या काही प्रवर्गातील मुलींना शिक्षणात 100% सवलत देण्याचा शासन निर्णय जारी झाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींचा यात समावेश असेल असं या शासन निर्णयात म्हटलं आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून हा निर्णय लागू करण्यात येणार असून त्यासाठी 906.5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अतिउच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यात अशा खेळाडूंना प्रामुख्यानं क्रीडा विभागात नियुक्ती देण्याच्या दृष्टीनं त्यांच्या क्रीडा अर्हतेमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समाविष्ट असलेले सर्व खेळ थेट नियुक्तीसाठी पात्र राहतील. या नियुक्तींसाठी शालेय आणि क्रीडा विभागाच्या अधिपत्याखाली 551 पदं निर्माण केली जाणार आहेत. मुंबईत उपनगरी रेल्वे मार्गांवरच्या विविध स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधान परिषदेनं आज एकमतानं मंजूर केला. मंत्री दादा भुसे यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सभागृहाने आवाजी मतदाराने या प्रस्तावाला मंजुरी दिली. विधानसभेतही हा ठराव एकमताने मंजूर झाला. विधानसभेने विनियोजन विधेयक आज मंजूर केलं. त्यापूर्वी महसूल, वने, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य तसंच महिला बालविकास विभागाच्या मागण्या विधानसभेने मंजूर केल्या. राज्यातील रुग्णवाहिका घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांसाठी दिलेली 10,000 कोटी रुपयांची निविदा रद्द करून विशेष तपास पथकाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरील मागण्यांवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. राज्याची खुलेआम लूट सुरू असून 30% दराने कमिशन मागितले जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. विधान परिषदेचं सभापतीपद गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असून या पदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचं निवेदन सादर केलं. 14व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. पर्यायाने विधान परिषदेचंही या शासन कार्यकाळातलं हे शेवटचं अधिवेशन असेल याकडेही या निवेदनातून लक्ष वेधण्यात आलं आहे. बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. बीड जिल्ह्यातील 5 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस आष्टी तालुक्यातील अमळनेर महसूल मंडळात झाला. मात्र जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 3.5% पाणी साठा शिल्लक असल्याने आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसात अहमदनगर मार्गावर कडा इथला पूल वाहून गेला. कडी नदीवर पुलाचं बांधकाम सुरू असून वाहतुकीसाठी हा पूल तात्पुरता बांधण्यात आला होता. या मार्गावरून वाहतुकीसाठी पर्याय मार्गाचा अवलंब करण्याचा आवाहन करण्यात आलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर शहरातही पावसाच्या तुरळक सरी झाल्या. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर आणि वाळूज परिसरात जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. बालविवाह रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी केलं आहे. मीणा यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आणि बालकल्याण विभागाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक 10-9-8 गावातील दर्शनी भागावरील भिंतीवर लिहिणं, इयत्ता 10वी तसंच 12वी अनुत्तीर्ण विद्यार्थिनींचं प्रबोधन करणं आवश्यक असल्याचं मीणा यांनी नमूद केलं. लातूर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी 125 निवडक शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 10वीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा कृती दलाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील कचऱ्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात आजपासून 7 ऑगस्टपर्यंत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी ही माहिती दिली. प्रत्येक गावात स्वच्छतेचे 2 रंग, ओला हिरवा सुका निळा या नावाने अभियान राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान स्वच्छतेचे 2 रंग अभियानाची जालना जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून आपल्या परिसरातील आणि घरातील ओला सुका कचरा योग्य प्रकारे वर्गीकृत करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केलं आहे. मीना यांच्या मार्गदर्शनात 8 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबवण्यात येत आहे. या दरम्यान गृहभेटीतून कुटुंबांना स्वच्छतेची माहिती दिल्यासंदर्भात गुगल फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. माजी गृहराज्यमंत्री डॉ माधवराव किन्हाळकर यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाने नांदेड अथवा मराठवाड्यात कोणतीही मोठी जबाबदारी दिली नसल्याने त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि पक्षातील इतर सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवला. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशीन बसवण्यासाठी राज्य शासनानं 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मागील 8 महिन्यापासून रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनानं आज या सिटी स्कॅन मशीनसाठीच्या निधी मंजुरीचे आदेश जारी केले. नोटरीवरील मालमत्ता धारकांची फेर लावण्याची प्रक्रिया मागील 1.5 वर्षापासून परभणीच्या महानगरपालिकेनं बंद ठेवल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज महापालिका कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. ही प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, गंगाखेड रस्त्याचं नूतनीकरण करावं आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. छत्रपती संभाजीनगर इथं रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी 2 बांधकाम व्यावसायिकांना दंड ठोठावण्यात आला. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार यासाठी स्थापन पथकानं ही कारवाई करत दोघांकडून 50,000 रुपये दंड वसूल केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत रशिया संबंध येत्या काळात अधिक दृढ होतील, पंतप्रधानांकडून विश्वास व्यक्त. वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहिर शाह याला शहापूरमधून अटक. बीड जिल्ह्यातल्या 5 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आणि कचऱ्याच्या योग्य वर्गीकरणासाठी जालना तसंच हिंगोली जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.